लादर सर बोलताय ना? लादर सर, मी विशाल बोलतोय, परांजपे अभय रुची परिसरमधून. सर, मागे तुम्ही 2 BHK फ्लॅटची एन्क्वायरी केली होती, झालं सर काय फायनल तुमचं? समजा मी फ्लॅट पण पाहिला होता. बरोबर, कधी येणार आहे ते साधारण? ओके, म्हणजे काय रिक्वायरमेंट कशी आहे सर तुमची? अंडर कन्स्ट्रक्शन आहे काय रेडी पोझिशन आहे? ओके, आम्ही सर. ओके, बर बर बर. ओके सर, चालेल.